अथ वृत्तमालिका प्रारभ्यते। ससिवदनानां व्रजतरुणीनां अधरसुधोर्मिं मधुरिपुरैच्छत्। विद्युल्लेखा राधा जाता कृष्णः, कृष्णो जातो राधा, वृन्दारण्ये रासे, स्फीते चान्द्रे हासे। अनुष्टुप् वागर्थाविव सम्पृक्तौ वागर्थप्रतिपत्तये, जगतः पितरौ वन्दे पार्वती परमेश्वरौ। गन्तुकामस्य गन्तुश्च यथा भेदः प्रतीयते, तथा भेदो नयोर्गेयो याथासङ्ख्येन पण्डितैः। श्लोके षष्ठं गुरुज्ञेयं सर्वत्र लघुपञ्चमं, द्विचतुष्पादयो ह्रस्वं सप्तमं दीर्घमन्ययोः। प्रमाणिका पुनातु भक्तिरच्युता सदाच्युतं ह्रिपद्मयोः, श्रुतिस्मृति प्रमाणिका भवाम्बुरासितारिका। इन्द्रवज्रा रात्रौ यथा मेघघनान्धकारे विद्युत्क्षणं दर्शयति प्रकाशम्, बुद्धानुभावेन तथा कदाचिल् लोकस्य पुण्येषु मतिः क्षणं स्यात्। उपेन्द्रवज्रा महीधरारत्नमयास्तथान्ये वनप्रदेशाश्च विवेकरम्यः, लतः सुपुष्पाभरणोज्ज्वलाश्च द्रुमाश्च एषत्फलनं रसाखः। उपजाति ब्रह्मालवालं भुवनैकपालं, यशो विशालं शिशुपालकालं, संसारमायामतिमोहजालं, बालं मुकुन्दं शिरसा नमामि। अनन्तरोदीरितलक्ष्मभाजौ पादौ यदीयावुपजातयस्तः, इत्थं किलान्यस्वपि मिश्रितासु वदन्ति जातिस्विदमेव नाम। शालिनी पुञ्जीभूतं प्रेमगोपाङ्गनानां, मूर्तीभूतं भागधेयं यदूनां, एकीभूतं गुप्तवित्तं श्रुतीनां, श्यामीभूतं ब्रह्म मे सन्निधत्ताम्। रथोद्धता नन्दनन्दन पदारविन्दयोः, स्यन्दमानमकरन्दविन्दवः, सिन्धवः परमसौख्यसम्पदां नन्दयन्तु हृदयं ममानिशम्। स्वागता सातकुम्भरुचिहारिदुकूलः केकिचन्द्रकविराजितचूलः नव्ययौवनलसद्व्रजनारी रञ्जनो जयति कुञ्जविहारी। इन्दिरा जयति तेधिकं जन्मना व्रज श्रयत इन्दिरा शश्वदत्र हि दयितदृश्यतां दिक्षुतावकास्त्वयि धृता सवस्त्वं विचिन्वते। वंशस्थ रजोजुषे जन्मनि सत्त्ववृत्तये स्थितौ प्रजानां प्रलये तमस्पृशे अजायसर्गस्थितिनाशहेतवे त्रयीमयाय त्रिगुणात्मने नमः। भुजङ्गप्रयातम् गलेरुण्डमालं तनौ सर्पजालं महाकालकालं गणेशाधिपालं जटाजूटभङ्गुत्तरङ्गैर्विशालं शिवं शङ्करं शम्भुमि सानमीडे। तोटकम् अधरं मधुरं वदनं मधुरं नयनं मधुरं हसितं मधुरं हृदयं मधुरं गमनं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम्। स्रग्विणी अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरिं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे। द्रुतविलम्बितम् असनमाचरकाञ्चनभाजने त्वमपि कुक्कुरमाकुरु विस्मयम् इह हि पामरनायकमन्दिरे न हि शताम् असताञ्च विवेचनम्। प्रहर्षिणि गोपीनां अधरसुधारसस्य पानेर् उत्तुङ्गस्तनकलशोपगुहनैश्च आश्चर्यैरपि रतिबिभ्रमैर्मुरारे संसारे मतीरभवत्प्रहर्षिणीयम्। वसन्त तिलका रत्नाकरस्तव गृहं गृहिणी च पद्मा किं देयमस्ति भवते जगदीश्वराय अवीरवामनयनाहृतमानसाय दत्तं मनो यदुपते कृपया गृहाण। मालिनी मनसि वचसि काये पुण्यपीयूषपूर्णास् त्रिभुवनमुपकारश्रेणिभिः प्रीणयन्तः परगुणपरमाणुन् पर्वतीकृत्य नित्यं निजहृदि विकसन्तः सन्ति सन्तः कियन्तः। ಪಂಚಚಾಮರ. ಭಜೆ ಬ್ರಜೈಕಮಂಡನಂ ಸಮಸ್ತ ಪಾಪಖಂಡನಂ ಸ್ವಭಕ್ತಚಿತ್ತರಂಜನಂ ಸದೈವ ನಂದನಂದನಂ ಸುಪಿಚ್ಛಗುಚ್ಛಮಾಲಕಂ ಸುನಾದ ವೇಣುಹಸ್ತಕಂ ಅನಂಗರಂಗಸಾಗರಂ ನಮಾಮಿ ಕೃಷ್ಣನಾಗರಂ. ಶಿಖರಿಣಿ ಅನಾಘ್ರಾತಂ ಪುಷ್ಪಂ ಕಿಶಲಯಮಲೂನಂ ಕರರುಹೈರ್ ಅನಾವಿದ್ಧಂ ರತ್ನಂ ಮಧುನವಮನಾಸ್ವಾದಿತರಸಂ ಅಖಂಡಂ ಪುಣ್ಯಾನಾಂ ಫಲಮಿವ ಚ ತದ್ರೂಪಮನಘಂ ನ ಜಾನೇ ಭೋಕ್ತಾರಂ ಕಮಿಹ ಸಮುಪಸ್ಥಾಸ್ಯತಿ ವಿಧಿಃ. ಪೃಥ್ವೀ ಲಭೇತ ಸಿಕತಾಸು ತೈಲಮಪಿ ಯತ್ನತಃ ಪೀಡಯನ್ ಪಿವೇಚ್ಚ ಮೃಗತೃಷ್ಣಿಕಾಸು ಸಲಿಲಂ ಪಿಪಾಶಾರ್ದಿತಃ ಭುಜಂಗಮಪಿ ಕೋಪಿತಂ ಶಿರಸಿ ಪುಷ್ಪವದ್ಧಾರಯೇತ್ ನ ತು ಪ್ರತಿನಿವಿಷ್ಟ ಮೂರ್ಖ ಜನಚಿತ್ತಮಾರಾಧಯೇ. ಮಂದಾಕ್ರಾಂತ ತ್ವಾಮಾಲಿಖ್ಯ ಪ್ರಣಯಕುಪಿತಾಂ ಧಾತುರಾಗೈಶಿಲಾಯಾಂ ಆತ್ಮಾನಂ ತೇ ಚರಣಪತಿತಂ ಯಾವದಿಚ್ಛಾಮಿ ಕರ್ತುಂ ಆಶ್ರಯಿಸ್ತಾವನ್ ಮುಹುರುಪಚಿತೇರ್ ದೃಷ್ಟಿರಾಲಿಪ್ಯತೆ ಮೇ ಕ್ರೂರಸ್ತಸ್ಮಿನ್ ಅಪಿ ನ ಸಹತೆ ಸಂಗಮಂ ನೌ ಕೃತಾಂತಃ. ಹರಿಣಿ ಬಹುಲ ರಜಸೆ ವಿಸ್ಸುತ್ಪತ್ತೌ ಭವಾಯ ನಮೋ ನಮಃ ಪ್ರಬಲತಮಸೆ ತತ್ಸಂಹಾರೇ ಹರಾಯ ನಮೋ ನಮಃ ಜನಸುಖಕೃತೆ ಸತ್ವೋದ್ರಿಕ್ತೌ ಮೃಡಾಯ ನಮೋ ನಮಃ ಪ್ರಮಹಸಿ ಪದೇ ನಿಸ್ತ್ರೈ ಗುಣ್ಯೇ ಶಿವಾಯ ನಮೋ ನಮಃ. ಕೋಕಿಲಕಂ ಜಯ ಜಯ ಜೈ ಹಜಾಮಜಿತ ದೋಷ ಗ್ರಿಭೀತ ಗುಣಾ ತ್ವಮಸಿ ಯದಾತ್ಮನಾ ಸಮವರುದ್ಧ ಸಮಸ್ತ ಭಗಃ ಅಗಜಗದೋಕಸಾಮಖಿಲ ಸಾಕ್ತ್ಯವಬೋಧಕತೆ ಕ್ವಚಿದ ಜಯಾತ್ಮನಾ ಚಚರತೋನುಚರೆನ್ನಿಗಮಃ. ಶಾರ್ದೂಲ ವಿಕ್ರೀಡಿತಂ ಏಕೇ ಸತ್ಪುರುಷ ಪರಾರ್ಥಘಟಕ ಸ್ವಾರ್ಥಾನ್ ಪರಿತ್ಯಜ್ಯೇ ಸಾಮಾನ್ಯಸ್ತು ಪರಾರ್ಥಮುದ್ಯಮೃತ ಸ್ವಾರ್ಥ ವಿರೋಧೇನಯೇ ತೇಮೀಮಾನುಷ ರಾಕ್ಷಸ ಪರಹಿತಂ ಸ್ವಾರ್ಥಾಯ ನಿಘ್ನಂತಿಯೇ ಏತೋ ಘ್ನಂತಿ ನಿರರ್ಥಕಂ ಪರಹಿತಂ ತೇ ಕೇನ ಜಾನೀಮಹೇ. ಶ್ರಗ್ಧರ ಯೇಷಾಂ ಶ್ರೀಮದ್ ಯಶೋದಾಸುತ ಪದ ಕಮಲೆ ನಾಸ್ತಿ ಭಕ್ತಿರ್ನರಾಣಾಂ ಯೇಷಾಂ ಆಭೀರ ಕನ್ಯಾ ಪ್ರಿಯ ಗುಣ ಕಥನೆ ನಾನುರಕ್ತ ರಸಜ್ಞ ಯೇಷಾಂ ಶ್ರೀಕೃಷ್ಣ ಲೀಲಾ ಲಲಿತ ರಸ ಕಥಾ ಕರ್ಣನೇನೈವ ಕರ್ಣೌ ಧಿಕ್ತಾನ್ ಧಿಕ್ತಾನ್ ಧಿಗೇ ತಾನ್ ಕಥಯತಿ ಸತತಂ ಕೀರ್ತನಸ್ಥೋ ಮೃದಂಗಃ. ವಿಯೋಗಿನಿ ಕ್ಷಣ ಸಂಪದಿಯಂ ಸುದುರ್ಲಭ प्रतिलब्धा पुरुषार्थ साधने यदि नात्र विचिन्त्यते हितं पुनरप्येष समागमः कुतः। शिशुलीला। सुगतान् सुतान् सधर्मकायान् प्रणिपत्यादरतोऽखिलांश्च वन्द्यान् सुगतात्मजसंवरावतारं कथयिष्यामि यथागमं समासात्। पुष्पिताग्रा। त्रिभुवन भुवनाभिरामकोशं सकलकलङ्कहरं परं प्रकाशम् अशरणशरणं शरण्यमीशं हरमजमीश्वरमच्युतं प्रपद्ये। आर्य। मृगमीनसज्जनानां तृणजलसन्तोषविहितवृत्तीनां लुब्धकधीवरपिशुना निष्कारणं वैरिणौ जगति। गीति। जय शिव शंकर शंभो जय गिरिजाधीश जय जय सांब सदाशिव पशुपति जगदीश ओम हर 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 महादेव। जाति। अयि गिरिनन्दिनी नन्दितमेदिनी विश्वविनोदिनी नन्दिनुते गिरिवरविन्ध्यशिरोधिनी वासिनी विष्णुविलासिनी जिष्णुनुते भगवति हे सिति कण्ठकुटुम्बिनी भूरि कुटुम्बिनी भूतिकृते जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकपर्दिनी शैलसुते जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकपर्दिनी शैलसुते। ॐ